आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकास मार्गावर वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन। महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं समाधान। नौदलाच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भच्या पहिल्या डावात 379 धावा। जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गावर वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत आयोजित माध्यमांशी संवाद कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या। सध्याच्या काळात जागतिक पुरवठा साखळीत अडथळे उद्भवण्याचा धोका असून आता जगाचं भविष्य केवळ विकसित देशांच्या हाती राहिलेलं नाही असं त्या म्हणाल्या। नवीन जग व्यापार आणि तंत्रज्ञानातून आकार येत असून भारताला त्यादृष्टीनं धोरणं आखावी लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलं। येत्या काळात वाढत्या मध्यमवर्गाच्या तसंच गरिबांच्या आणि उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योजकांना केलं। ते आज मुंबईत IMC चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। अनुदान, उच्च आयात शुल्क अशा सरकारच्या मदतीवर कधीपर्यंत अवलंबून राहणार असा प्रश्न त्यांनी विचारला। एक देश म्हणून या सुरक्षित वातावरणातून आणि बचावात्मक पवित्र्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे। नवोन्मेष, उत्पादकता वाढवणं, कौशल्य आणि कार्यक्षमता सुधारणं यातून स्पर्धात्मकता वाढेल असं गोयल म्हणाले। आपण जोपर्यंत स्पर्धात्मक होत नाही, जगासोबतचा व्यापार वाढता होत नाही, तोपर्यंत देशाला विकसित करण्याचं 140 कोटी नागरिकांचं ध्येय साध्य होणार नाही असं गोयल म्हणाले। उद्योगांनी आपली गुणवत्ता वाढवावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं। मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे देश जागतिक बाजारात मोठी भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे असंही गोयल म्हणाले। महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ होता असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या। भारताला आपल्या परंपरेचा अभिमान असून त्यात आता नवी ऊर्जा भरली जात आहे। देशाचं नवीन भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे। महाकुंभाला आलेले कोट्यवधी लोक हा केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे। येणाऱ्या शतकांमध्ये देशाची परंपरा आणि भारतीय संस्कृती अधिक समृद्ध आणि सशक्त होईल। महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने 16,000 रेल्वेगाड्या चालवल्या। यात जवळपास 4.5 कोटी भाविकांनी प्रवास केल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। ते प्रयागराज जंक्शन इथं आज वार्ताहरांशी बोलत होते। या सोहळ्याची तयारी रेल्वे मागच्या 2.5 वर्षांपासून करत असून यासाठी 5,000 कोटी रुपये खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं। भाविकांना सुरळीतपणे ये जा करता यावी यासाठी महाकुंभ मेळ्यासाठी 21 हून अधिक उड्डाणपूल आणि भुयारं बांधली। GRP, पोलीस, RPF आणि रेल्वेच्या मदतीनं या मेळ्याचं यशस्वी आयोजन झालं असं वैष्णव म्हणाले। यंदाचा महाकुंभ मेळा श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक होता असं वैष्णव म्हणाले। उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळा काल समाप्त झाला। मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभमध्ये 66 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं। भारतीय हवाई दलानं घाटांवर पुष्पवृष्टी करून भाविकांना संस्मरणीय आनंद दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी राष्ट्रपतींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली। त्यानंतर राष्ट्रपतींनी एकतानगर इथे जंगल सफारीचा आनंद घेतला। एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती भेट देणार असून तिथल्या प्रशिक्षणार्थींशी त्या संवाद साधणार आहेत। त्यानंतर अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय डिझाईन संस्थेच्या 44व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.india.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलानं ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून पहिल्याच नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. या चाचण्यांमधून भारतीय नौदलाच्या सिकिंग हेलिकॉप्टरमधून जहाजावर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता सिद्ध झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी DRDO, भारतीय नौदल आणि उद्योगांचं अभिनंदन केलं. या चाचण्यांमुळे क्षेपणास्त्राचं मॅन इन लूप वैशिष्ट्य सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे. 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवडकर यांचा जन्मदिवस, त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, तसंच कुसुमाग्रजांना अभिवादन केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही कुसुमाग्रजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं, तसंच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकच्या शिरवाडे वणी इथं कवितेचं गाव साकार होत असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. या ठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलनं आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पोस्टकार्ड जारी केलं. सुलेखनकार अच्युत पालव आणि लेखक गणेश मतकर यावेळी उपस्थित होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ संघाचा पहिला डाव 379 धावांवर आटोपला. केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली होती, मात्र दानिश मालेवार यानं झुंजार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. केरळकडून इडन टॉम आणि निधीश यांनी प्रत्येकी 3 आणि नेदंबी कुझी बसील यानं 2 गडी बाद केले. काल पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा विदर्भाचा 4 बाद 254 धावा झाल्या होत्या. ICC विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानचा मुकाबला बांगलादेशबरोबर रावळपिंडी इथं होणार आहे. आज दुपारी 2:30 हा सामना सुरू होणार आहे. सद्यस्थितीत अ गटात बांगलादेश 3rd तर पाकिस्तान 4th स्थानी आहे. भोपाळच्या युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड कंपनीत झालेल्या वायू दुर्घटनेतील विषारी कचरा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पिथपुरम भागात हलवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. आता ऐकूया हवामान वृत्त.
देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रकोपामुळे पावसाची शक्यता आहे. काश्मीरच्या डोंगराळ भागात कालपासून हिमवृष्टी होत असून त्यामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी वाढलं आहे. गुलमर्ग इथं 2 ते 3 फूट जाडीचा बर्फाचा थर साचला असून त्यामुळे स्थगित झालेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात पुढचे 2 दिवस हिमवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशातही हिमवृष्टी होत असून राज्यातल्या महत्वाच्या महामार्गांवर किमान 1 फूट जाडीचा बर्फाचा थर साचल्यामुळे अटल बोगद्यासह 211 रस्त्यांवर वाहतूक ठप्प आहे. पुढचे 2 दिवस हिमवृष्टीसह पावसाचीही शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात वातावरणात दमटपणा वाढला असून उष्णतेची लाट आहे. मुंबईत सलग 2 दिवस पारा 38° सेल्सिअसच्या पुढे गेला होता.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकास मार्गावर वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं समाधान. नौदलाच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या पहिल्या डावात 379 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईवरचं प्रादेशिक बातमीपत्र. तोपर्यंत नमस्कार.